हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्र अधिभूम्याम् तेषाकं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशिति कण्ठा शर्वा अधक्षमाशराः नीलग्रीवाशिति कण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु तस्मिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखा सः कपर्दिनः ये अन्येषु विध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथि रक्षय ऐलब्रुदा यंयुधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषाकम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नोद्वेष्टितम् भोजम् वेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टु हि यत्विशुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमो धीर्दैवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः एते सहस्रमितम् पाशामृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानव यजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला आज सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। ध्यान केंद्रासाठी नवीन वास्तू घेण्याचा विचार स्वामीजींनी एक आठवड्याच्या आत पक्का केला आणि वेगाने हालचालींना प्रारंभ केला। त्यांच्या क्षिप्र सारिदेचा प्रत्यय या ध्यान मंदिर उभारणीच्या प्रकल्पात वारंवार साधक मंडळींना येत होता। एकाच वेळी कामाच्या जणू तीन आघाड्या स्वामीजींनी उघडल्या। पहिलं काम म्हणजे भागेश्वर निवासापासून जास्तीत जास्त 10-15 मिनिटांच्या चालण्याच्या अंतरात जिथे नवीन बांधकाम सुरू असतील तिथे जाऊन चौकशी करणं. दुसरं काम म्हणजे ध्यान मंदिराची वास्तू विकत घेण्यासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करणं. आणि तिसरं सर्वात महत्वाचं काम म्हणजे निधी संकलन ज्या नावावर करायचं त्या संस्थेची रीतसर स्थापना करणं. जागा शोधण्याचं काम विजयवर सोपवण्यात आलं. त्यांनी दररोज सदाशिवपेठ नवीपेठ या परिसरात हिंडून नवीन इमारतींमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. त्या काळात अनेक ठिकाणी जुने वाडे चाळी आणि इमारती पाडून त्या जागी नव्या आधुनिक इमारती उभ्या राहायला सुरुवात झाली होती. त्यातही स्वामीजींनी विजयला सूचना दिली होती की खूप मोठ्या प्रकल्पामध्ये आपण शक्यतो जाणार नाही, विशेषतः कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार होत असेल तर ते टाळा. ते म्हणाले, खूप बिराड असतील तर तिथे ध्यान मंदिरासाठी अडचण होते. तिथे राहणाऱ्या काही लोकांना ते आवडतं आणि बऱ्याच मंडळींना ते पसंत सुद्धा पडत नाही. अशा वेळेस उगाच संघर्ष उभा राहतो. त्याऐवजी अपार्टमेंट्स असतील तर ते अधिवक. तिथे बिराड मर्यादित असतात आणि उठसूट सोसायटीची परवानगी घेत बसायला लागत नाही. उद्या सोसायटीने सांगितलं की इथे ध्यान बिन काही करायला आमची परवानगी नाही म्हणजे मग आली का पंचायत. त्याऐवजी अपार्टमेंटच शोध. त्यावेळच्या नियमानुसार 9 किंवा त्यापेक्षा कमी फ्लॅट्स असतील तर त्या इमारतीला अपार्टमेंटचे नियम लागू होत आणि 10 पासून पुढे कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार करावी लागत असे. सुदैवाने छोटे छोटे वाडे बंगले पाडून होणारे अपार्टमेंटचे प्रकल्प सदाशिवपेठेच्या भागात तेव्हा उपलब्ध होते. विजयबरोबरच आम्ही सर्वजण आपापल्या माहितीनुसार शोध घ्यायला सुरुवात केली. स्वतः स्वामीजींनी सुद्धा याचा जोरदार पाठपुरावा सुरू केला होता. निधी संकलनासाठी स्वामींनी केंद्रात निवेदनं केली. त्यांची निवेदनाची पद्धत अत्यंत गोड आणि साधकांच्या ऐच्छिक दातृत्व भावनेला आवाहन करणारी होती. ते केंद्रात म्हणाले, दिवसेंदिवस आपल्या केंद्रात येणाऱ्या साधकांची संख्या वाढायला लागली आहे. आपण सर्वजण अतिशय निष्ठेनी आणि प्रेमानी साधना करत आहात. सद्ग्रंथांचं श्रवण मनन आणि सत्संगतीनी आपला कल्याणाचा मार्ग तुम्हाला सापडला आहे. आपल्या इथे युवा पिढी बहुसंख्येने आकर्षित होते आहे आणि हे अत्यंत आशादायक चित्र आहे. मला वाटतं या सर्व संतांची आपल्यावर कृपा आहे. ज्ञानोबा समर्थ स्वरूपानंद यांच्या इच्छेनं शुद्ध परमार्थ रुजण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. अशा वेळेस लोकांच्या सद्भावनेला योग्य प्रतिसाद देणं योग्य न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण एका सुसज्ज ध्यान मंदिराचा विचार करतो आहोत. ध्यानाला बसणारे साधक कुठेतरी वळचणीला अंग चोरून फाटक्या आसनांवर बसले आहेत. ही परिस्थिती आता आपल्याला बदलायची आहे. साधनेसाठी अत्यंत अनुकूल आणि प्रशस्त ध्यान मंदिर आपण बांधणार. तथापि यासाठी लागणारी रक्कम काही कमी नाही. आजकालचे जागांचे भाव पाहता 2.5-3 लाख रुपयांपर्यंत आपले खर्च होणार आहेत. हे आकडे ऐकून आता आपल्याला आश्चर्यच वाटेल, पण आता जसं आश्चर्य वाटतं तेव्हा ही किंमत ऐकून तेव्हा आश्चर्य वाटत होतं. आपण सर्वजण आपल्याला सहज शक्य होईल इतकी देणगी देऊ शकता. भगवंताच्या कृपेनी हा संकल्प पूर्ण होणार आहेच. आपली देणगी ही पूर्णतया ऐच्छिक आहे. आपण प्रापंचिक मंडळी आहोत. खूप ओढाताण करून आपल्याला काहीही करायचं नाही. मी एक वही घेऊन आलो आहे. त्या वहीत प्रत्येकानं आपल्याला शक्य असेल तितकी रक्कम लिहायची आहे. पहिलं नाव त्यात माझं आहे. मी त्यात 10,000 असा आकडा लिहिला आहे. काही मंडळींनी काहीच रक्कम द्यायची नाही हे मी त्यांना सांगेन. मग हसत हसत म्हणाले, काही मंडळींनी किती द्यायची तेही मी सांगेन. मला आठवतं त्यानुसार गुमास्त्यांकडच्या केंद्रात स्वामीजींनी प्रथम निवेदन करून वही फिरवली. अपेक्षेप्रमाणे काही दिवसातच 2 लाखाच्या आसपास निधी गोळा होण्या इतके अंदाज स्वामीजींकडे आले. लोक देणगी देतील, परंतु ती स्वीकारण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसेल अशा विश्वस्त संस्थेची स्थापना होणं गरजेचं होतं. स्वामीजींनी केंद्रात येणारे साधक सद्भक्त अनिल उपाध्ये यांना या कामी मदत करण्याची विनंती केली. उपाध्ये हे चार्टर्ड अकाउंटंट होते. या संदर्भातील सर्व कार्यवाही करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. त्यावेळेस स्वामीजींच्या निकटवर्तीयांमध्ये वयस्कर, अनुभवी आणि व्यवहारात यशस्वी असलेले साधक होते. त्यांनी स्वामीजींना प्रायव्हेट ट्रस्ट करावा अशी सूचना केली. संस्थेचं कायदेशीर स्वरूप कसं असावं याहीपेक्षा स्वामीजींना खरं स्वारस्य होतं ते साधकांसाठी उत्तम ध्यान मंदिराची वास्तू उभारण्यात. जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन संतांना अभिप्रेत असलेला परमार्थ समाजात रुजवण्यासाठी तर त्यांची धडपड चाललेली होती. सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मते प्रायव्हेट ट्रस्ट हा आपल्या नियंत्रणाखाली राहतो आणि पब्लिक ट्रस्टमध्ये येणाऱ्या समस्यांपासूनही आपली सुटका होऊ शकते. अशा सल्ल्यांमुळे उपाध्यांनी सुद्धा प्रायव्हेट ट्रस्ट स्थापन करण्याचा निश्चित केला. पुढे हा निर्णय बदलावा लागला असं जरी असलं तरी त्यावेळेस तो प्रायव्हेट ट्रस्ट म्हणूनच अस्तित्वात आला. मकरंद वझेंच्या सांगण्यानुसार स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असं नाव निश्चित झालं. ट्रस्टच्या घटनेचा कच्चा मसुदा स्वामीजींनी मकरंदलाच लिहून आणायला सांगितला आणि कुठलाही फरक न करता तो ट्रस्टची घटना म्हणून त्यांनी स्वीकारला. ट्रस्टींची नावं काढण्यासाठी त्यांनी मकरंद पंकज यांना सुचवलं. त्यांनी अपेक्षेप्रमाणे सर्व ज्येष्ठ साधक साधिकांची नावं स्वामीजींना लिहून दिली. स्वामीजींनी ती नावं वाचली आणि म्हणाले, सगळे साठीच्या घरातले ट्रस्टी घेऊन आपण करणार काय. त्यांनी स्वतः पेन घेऊन 5 विश्वस्तांची नावं लिहून काढली. त्यात वयस्कर साधकांपैकी फक्त डॉक्टर आपटे यांचंच नाव होतं आणि बाकी सर्व नावं तरुण साधकांची घातली. सद्भक्त गोळे काका यांचं वय त्यावेळेस बहुतेक 38 वगैरे असावं. ते आपटे काकांनंतर वयानं सर्वात मोठे असे ट्रस्टी होते. त्या सुमारास एक गमतीदार प्रसंग घडला. खांडेकरांच्या केंद्रात मी दुपारचा ध्यानाला गेलो होतो. ध्यान झाल्यावर स्वामीजींना नमस्कार करायला गेलो. ते मला म्हणाले, या वहीत जी सगळी नावं लिहिली आहेत त्यातले ट्रस्टी कोण असावेत असं तुला वाटतं. हा प्रश्न ऐकून मला धक्काच बसला. स्वामीजींनी मला असा प्रश्न विचारावा याचा हिशोबच माझ्या डोक्यात येईना. मी गोंधळून जाऊन त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना विचारलं, स्वामीजी मला यातलं काहीही कळत नाही आणि मी काय सांगू तुम्हाला कोण ट्रस्टी व्हायचं ते. स्वामीजी मिश्किलपणे हसत होते. माझी झालेली मानसिक धावपळ बघून त्यांना गंमत वाटत होती. मी म्हणालो, स्वामीजी तुम्हाला वाटेल त्या साधकांना ट्रस्टी करा. आपल्या केंद्रात खूप मोठे मोठे लोक येतात. माझ्याकडे बघत म्हणाले, बर बर असं म्हणतोयस का. मी अधिकच बुचकळ्यात पडलो. मग म्हणाले, मकरंद, विजय, गोळे काका, आपटे काका आणि तू असे 5 ट्रस्टी आपण करूयात. मी धक्क्यातच होतो. स्वामीजी मला काय समजतंय का त्यातलं. ते म्हणाले, तेच बरं आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही. अरे ट्रस्टी म्हणजे काही वेगळं नाही. आपल्या इथे येणारी तुम्ही सगळी मुलं ट्रस्टी होण्यासारखीच आहात. पण कायद्याची आवश्यकता आहे, गरज आहे म्हणून ही नावं काढली. आता मला बोलण्यासारखं काहीच नव्हतं. स्वामीजी स्वतः खंबीरपणानं सर्व जबाबदाऱ्या पेलत होते आणि त्यांनी ठरवलं म्हणून काही जणांना विश्वस्त करावं लागलं इतकंच. आज विचार करताना असं वाटतं की स्वामीजींची कार्यदृष्टी किती व्यापक होती. त्यांना हे काम पुढे वर्षानुवर्ष चालवायचं होतं. उतार वयातले विश्वस्त घेऊन तडफदारपणाने कार्य पुढे कसं बरं जाऊ शकलं असतं, त्याला तरुण साधकांचीच गरज होती. आज स्वामीजींच्या पश्चात कामाचा जो विस्तार झालेला दिसतो तो याच क्रांतदर्शी भूमिकेचा परिणाम होता. एका ज्वालेतून जशी असंख्य स्फुल्लिंग प्रगटत राहतात तशी एकामागून एक अशी युवा साधक साधिकांची मालिकाच त्यांनी त्यांच्या कार्यसूत्रात गुंफायला सुरुवात केली.
सुख दुःख भोगणारा जीव, त्याला बघणारा साक्षी किंवा द्रष्टा, हे सर्व जाणणारी जाणीव आणि चराचरात व्यापून असलेला परमेश्वर, हे चार वेगळेपणाने जाणवतात. त्यासोबतच सारीकडे तोच असावा व आपण देहाची व गुणांची वस्त्र चढवलेले आहोत असा काहीसा विचार पक्का होऊ बघतो आहे. पण अजून साधना कच्ची असल्याने गोंधळ उडतो आहे, तेव्हा कृपा करून समजावून सांगाल का असा प्रश्न विचारलेला आहे. चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे सुख आणि दुःख भोगणारा जीव, त्याला बघणारा साक्षी किंवा द्रष्टा हा दुसरा. हा जीव आणि जीवाला सुख दुःख भोगताना बघणारा साक्षी किंवा द्रष्टा यांनाही जाणणारी जाणीव ही तिसरी गोष्ट. आणि हे सगळं देहाच्या सापेक्ष झालं, त्याच्या बाहेर चराचरात व्यापून असलेला परमेश्वर किंवा परमात्मा हे चार वेगळेपणाने जाणवतात असं म्हटलेलं आहे. सुखदुःखांचा भोग भोगणारा जीव असतो याच्यात काही शंका नाही, कोणालाच नाही. ज्याला अपराप्रकृती असं सातव्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, बुद्धी ही आपाहा अनलहा वायू खम मनो बुद्धी एवच, ही जी अष्टधा प्रकृती आहे या अष्टधा प्रकृतीपासून जे निर्माण होतं ते सुख दुःख. पंचभौतिक देह मन बुद्धी आणि अहंकार यापैकी जो अहंकार आहे हा अहंकार जीवाचा सूचक आहे. आपल्या ठिकाणी असणारं निर्मळ आणि परिशुद्ध असं आत्मस्वरूप झाकोळलं जाऊन आपण देह अशी भावना ज्या ठिकाणी निर्माण होते त्याला जीव असं म्हटलेलं आहे. आणि जीव असणं आपण मी जीव माझं बंधन असं समजणारा तो अहंकाराने युक्त असतो. आणि मनाची बुद्धीची आणि इंद्रियांची जी अनुकूल वेदना ज्याला सुख असं म्हणतात आणि प्रतिकूल वेदना ज्याला दुःख असं म्हणतात, अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम, हा खरं म्हणजे अहंकारावर झालेला आघात असतो. सुखानी अहंकार सुखावतो, दुःखानी अहंकार दुखावतो. आणि हा अहंकार जीवानी धरून ठेवलेला असतो अबोधाच्या योगाने. आपण अल्प आहोत, अल्पज्ञ आहोत, अल्प शक्तिमान आहोत, त्यामुळे अल्प असलेल्या देहाला झालेलं सुख ते माझं सुख, अल्प असलेल्या देहाला झालेलं दुःख ते माझं दुःख, असं खरं म्हणजे व्यापक परमात्मा. पण देहाच्या सापेक्ष जो जीव म्हणून ओळखला जातो तो देहाची सुख दुःख आपल्या स्वतःवर ओढवून घेतो. त्यामुळे सुख दुःख भोगणारा तो जीव. भगवद्गीतेमध्ये मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा असं म्हटलेलं आहे. हे जे मात्रा स्पर्श आहेत म्हणजे बाहेरच्या जगताचे इंद्रियांना होणारे स्पर्श, डोळ्याला, कानाला इत्यादी, ते सर्वात अंततः सुख आणि दुःख निर्माण करतात. तसेच ते निर्माण होतात आणि नाहीसे होतात. हे जे स्पर्श आहेत, या स्पर्शाला सुरुवात आहे आणि शेवट आहे. आपण जेवायला बसलो, जेवायला सुरुवात आहे आणि जेवण संपलं ही भावना आहे. आपण दृश्य पाहतो आहोत, दृश्य पाहायला सुरुवात आहे आणि आता नको ते दृश्य पाहायला, म्हणून दृश्याला शेवट देखील आहे. म्हणून ते निर्माण होणारे आणि नाहीसे होणारे असे आहेत, ते अनित्य आहेत. त्याला नित्यता नाही. म्हणजे सुख हे नेहमीच सुख देईल असं नाही. जी गोष्ट आज सुख देते मी अशी एक गोष्ट वाचली की आपली पहिली कन्साइनमेंट झाली म्हणून एक व्यापारी फार सुखी आनंद असा अनुभवत होता. आणि मग 8-10 दिवसांनी त्याला समजलं की त्याचं जहाज समुद्रामध्ये ज्या भागात गेलेलं होतं तिथं मोठं वादळ झालं आणि त्या वादळामध्ये अनेक जहाज सापडली. तेव्हा त्याला खूप दुःख झालं. जे जिथं सुरुवात केली तिथंच तोटा झाला अशी भावना निर्माण झाली. आणि मग नंतर 21 दिवसांनी त्याला तार आली, कळलं की त्यांनी पाठवलेलं जी कन्साइनमेंट होती ते जहाज त्या विशिष्ट देशामध्ये पोहोचलं आणि त्यांना डिलिव्हरी मिळाली, कन्साइनमेंट मिळाली, त्याला खूप आनंद झाला. सुख अनित्य आहेत, दुःख देखील अनित्य आहेत. म्हणून तां स्थितीक्षस्व भारत, तू त्याला सहन कर असं भगवंत म्हणाले. उपनिषदामध्ये एकमेकांचे जीवलग मित्र असणारे दोन फांदीवर, दोन फांद्यांवर एकाच वृक्षाच्या दोन पक्षी बसलेले आहेत असं म्हटलेलं आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया. आणि एकाच वृक्षावर बसून एक सुख दुःखाची गोड कळू कडू फळ खात असतो आणि त्यावेळेला दुसऱ्या फांदीवर बसलेला पक्षी तटस्थपणाने ते पाहत असतो असं म्हटलेलं आहे. तसंच यांनी म्हटलंय की सुख दुःख भोगणारा जीव आणि त्याला बघणारा साक्षी किंवा द्रष्टा हे दोन जाणवतात. उपनिषदांची ही भाषा किंवा ही ऋचा ही स्वतःमध्येच अपूर्ण आहे, ही पूर्ण नाहीये. उपनिषदांचं हे विधान आहे हे जरी खरं असलं तरी देखील दोघेही भासमान आहेत हे खरं विधान नाही. भासमान अशा करता की सुख दुःख भोगणारा जो जीव असतो तो सुखामध्ये निमग्न होतो दुःखामध्ये निमग्न असतो पण प्रत्यक्षत तो त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा सुख दुःखाच्या अतीत असाच आहे. आणि उपनिषद म्हणतात की अजून एका फांदीवर बसून दुसरा ते तटस्थपणाने निरीक्षण करत असतो ते ही केवळ समजण्यासाठी आहे. उपनिषद चुकत नाहीयेत. आपल्याला सुख होत असताना आपल्याला सुख होतंय हे समजणारा तिथं उपस्थित असतो. मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. आपल्याला दुःख होत असताना दुःख करत असताना आपण दुःख होतंय हे समजणारा तिथे एक उपस्थित असतो. जणू तो एकच पण दोन होतो. तिथे दोन पक्षी नाहीयेत. तो एकच असतो पण तो दोन होतो. आणि जर कोणी एखादा याचा प्रयोग करेल जसा मी बोलतो आहे मी बोलत असताना बोलणारा विषय लक्षात घेऊन प्रतिपादन करणारा जो आहे त्याला पाहणारा अजून कोणीतरी आहे अशी भावना मी करू शकतो. तुम्ही ऐकता आहात. ऐकत असताना आणि विषयामध्ये रुची घेत असताना समजून घेत असताना त्याच वेळेला समजणाऱ्याला पाहणारा कोणीतरी तुम्ही उपस्थित करू शकता आणि समजून घेणाऱ्याला तुम्ही समजून घेत आहात असा भाव निर्माण करू शकता. पण ते मुळात एकच आहेत. जेवत असताना मी प्रत्यक्षता जेवत असताना मी जेवतोय हे पाहणाऱ्याला मी उपस्थित करू शकतो. मी चालत असताना देह चालतो आहे हे समजून घेणारा कोणीतरी मी उपस्थित करू शकतो. हे कशाकरता उपस्थित करण्याचा विषय मांडला गेला अशा करता मांडला गेला की देह चालतो आहे चालण्याची क्रिया घडते आहे व्यक्ती म्हणून मकरंद माधव वझे ही व्यक्ती चालते आहे आणि ही हे चालणं वेगळेपणाने पाहणारा कोणीतरी ते पाहतो आहे तर मी देह हा अभिमान जातो. तो जो वेगळा कोणीतरी आहे तो मग मी आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. भूक लागली म्हणून जेवतो म्हणून जेवणारा एक कोणीतरी आहे आणि ज्याला भूक तहान झोप जागृती असं काही नाही असा अजून कोणीतरी एक ते पाहतो आहे अशी भावना मी निर्माण करू शकतो. त्यामुळं देह क्रिया करत असताना देह मी हा भाव जाणण्यासाठी हे सगळे उपाय सांगितलेले आहेत. या सगळ्या युक्त्या आहेत. प्रत्यक्षतः तो दोन्ही एकच आहे पण तो देहापासून अलिप्त होतो. तो देहापासून जेव्हा अलिप्त होतो देह मन बुद्धीच्या कृतींचा तो जेव्हा साक्षी होतो द्रष्टा होतो तेव्हा आपण द्रष्टा झालो असं त्याला समजतं. द्रष्टृत्वाने आपल्या सगळ्या क्रिया तो पाहतो. त्यामुळे तो सुख देखील द्रष्टृत्वाने पाहतो दुःख देखील द्रष्टृत्वाने पाहतो. त्याच्या पुढे हे असं विचारतायत किंवा म्हणतायत की अशा प्रकारे सुख दुःख अनुभवणारा किंवा वेगवेगळ्या क्रिया करणारा त्याचा साक्षी हे दोन समजणारा तिथं कोणीतरी आहे असं ते म्हणतायत. हेही समजणारा तिथं कोणीतरी आहे ती जाणीव आहे असं ते म्हणतात आणि त्या जाणीवेच्या बाहेर परमात्मा आहे असं ते म्हणतात. प्रत्यक्षत हे चार मुळीच नाहीत. परमात्मा बाहेर कुठेही उपस्थित नाही. तसं जर म्हटलं तर मीचाच सगळा पसारा हे जगत आहे, आत्म्याचाच पसारा हे जगत आहे. आत्मा आणि परमात्मा हे शब्द देहाच्या सापेक्ष असणाऱ्या शुद्ध स्वरूप जाणीवेला आत्मा असं म्हणतात, आणि परमात्मा हा त्याच जाणीवेला म्हणतात, तो देहाच्या निरपेक्ष असतो. तो परमात्माच देहामध्ये आत्मा म्हणून ओळखला जातो किंवा समजला जातो, पण तो आत्मा त्याला बोध नसल्यामुळं आपण आत्मा आहोत असं तो जीव म्हणून ओळखला जातो. ते सगळे मुळात एकच आहेत, ते एकमेकांपासून किंचितही वेगळे नाहीत. जीवो ब्रह्मैव ना परः, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परः असं आचार्यांचं सुप्रसिद्ध वचन आहे. ती जी वस्तुस्थिती आहे तीच एकमेव सत्य आहे, आणि मी खेरीज म्हणजे माझ्या आत असणाऱ्या परिशुद्ध स्वरूपाखेरीज या जगतामध्ये अन्य काही नाही, आणि तसं चिकार पाहता येण्यासारखं आहे, पण तो सगळा मीला दिसलेला पसारा आहे, मीला जाणवणारा पसारा आहे. म्हणून सुख दुःख भोगणारा जीव त्याला बघणारा साक्षी किंवा द्रष्टा, जीव आणि साक्षी यांना जाणणारी जाणीव आणि चराचरात व्यापून असलेला परमात्मा हे वेगळेपणाने जाणवतात, याचं कारण आपण अजून जाणलेलं नाही हे आहे. आपण बुद्धीनी खटपट करतो आहोत म्हणून तर्क लढवतो आहोत, बाकी काही नाही. आपण तर्कावर चाललेले आहोत, आपण कसाही तर्क केला तरी तो बरोबर असण्याचं बंधन नाहीये त्या तर्काला. वस्तुस्थिती जी आहे त्या वस्तुस्थितीमध्ये एक परब्रह्म संतले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप असंच आहे. एकच परमात्मा आहे, त्याला विकार देखील झालेला नाही, जगद विकार देखील परमात्म्याला झालेला नाही. परमात्म्यापेक्षा वेगळं जे जगत दिसतं ते सगळं भ्रमरूपच आहे. आचार्य तर भ्रमेण त्वम भ्रमेण अहम भ्रमेण उपासकाहा जनाहा भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रम मूलम इदम जगत असं म्हणतात. मी हा भ्रम आहे, त्याच्या सापेक्ष तू हा भ्रम आहे, तू हा भ्रम आहे भ्रमेणत्वम, आणि तुझ्या सापेक्ष मी आहे म्हणून मी हा देखील भ्रम आहे. जर तू नसतास तर एकटा मीच होतो ना. जेव्हा कधी एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती भेटते घनदाट अरण्यामध्ये, निबिड अशा जंगलामध्ये, अंधाऱ्या रात्री, अमावस्येच्या रात्री, जिथं किंचितही प्रकाश किरण शिरू शकत नाही, जिथं काजव्याचा देखील प्रकाश नाही, किंचित काळ भासणारा देखील, अशा वेळेला एकटा मीच असतो. ती रात्र संपली, तो पाण्याच्या शोधात इकडं तिकडं कुठंतरी जायला लागला, फिरायला लागला, मोठे कष्ट घेऊन एका पाण्याच्या ठिकाणी तो गेला. तिथं त्याला एक माणूस भेटला. तो माणूस भेटल्यामुळं तो आता त्याला तू म्हणायला लागला आणि स्वतःला मी म्हणायला लागला. तू आला की मी येतो, एरवी जर तू नसता तर मीही नाही. एवढंच नव्हे, आचार्य असं म्हणतात की उपासना करणारे जे हे लोक आहेत ते देखील भ्रमामध्येच आहेत. कारण उपासनेनी जे साध्य करायचं आहे ते वस्तुत आपण स्वतः असताना, ते आपण उपासना करून ते साध्य करायचं आहे असे ठरवतात, म्हणून ते भ्रमात आहेत. साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे. साधनेनी जे साध्य करायचं असतं, साधनेनी काय साध्य करायचं, तो परमात्माच मी, मुळातच तू परमात्मा आहेस, म्हणून साधना करून मी साध्य करणार आहे हाही भ्रमच आहे. ईश्वर भाव देखील भ्रम आहे असं ते पुढे म्हणतात. जेव्हा मुद्दाम काही करावं लागतं, भाव धरावा लागतो, एखाद्या स्त्रीला मी स्त्री आहे असं धोकायला लागतं, पुरुषाला मी पुरुष आहे असं थोडंच धोकायला लागतं, त्याला माहीतच असतं आपण पुरुष आहोत, भाव धरायला लागत नाही. स्वामीजी म्हणत असत की एखादा ब्राह्मण जर सारखं गांधव दाखवायला लागला तर शंका घ्यायची, हा खरंच ब्राह्मण आहे की नाही, सारखंच गांधव का काढून दाखवतो, तो सहजच ब्राह्मण आहे. तसं ईश्वर भाव धारण करणं हा देखील त्या तऱ्हेने भ्रम आहे असं आचार्य म्हणतात. म्हणून इथं एकच आहे आणि त्या एकाच अनेक झालेलं आहे. ही परंपरा कधी संपणार नाही. सुख दुःख भोगणारा जीव, त्याला पाहणारा साक्षी, किंवा एखादी कृती मी करतो आहे ती कृती समजणारा, माझ्या ठिकाणी मी उपस्थित केला, आता हा जो मी उपस्थित केला ती कृती समजणारा, त्यालाही समजणारा, अजून हे किती मागं न्यायचं, असं होऊ शकत नाही. म्हणून एक परमात्माच सर्व ठिकाणी नटून राहिलेला आहे. आपल्याला जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत आपण त्याचे असे विभाग करतो. त्यासोबतच सारीकडे तोच असावा, व आपण देहाची व गुणांची वस्त्र चढवलेले आहोत असा काहीसा विचार पक्का होऊ बघतो आहे. पण अजून साधना कच्ची असल्याने गोंधळ उडतो आहे, खरंच आहे. म्हणून जोपर्यंत साधना कच्ची आहे तोपर्यंत आता मी सांगितलं त्याही वचनांचा जरा बेतानीच वापर करावा. कारण एखादा साधना देखील भ्रम आहे असं म्हणून काहीच न करण्याची शक्यता आहे. प्रश्न विचारला म्हणून सांगतोय, नाहीतर मी जर तुम्हाला सांगायला लागलो की उपासना करताय हा भ्रम आहे, हे चूक आहे, तर चालेल का? तर चालणार नाही. म्हणून इथं जे तुम्ही ऐकलेलं आहे ते तुम्ही तारतम्यांनी वापरलं पाहिजे, त्याचा तारतम्यांनी अर्थ घेतला पाहिजे. जसं सगळीकडं परमात्माच भरून राहिलेला आहे, मग जगात एवढी दुःख का दिसतात? तर तुला समजत नाहीये सगळीकडे परमात्मा भरून राहिलेला आहे. हे एकीकडून विधान उचललं आणि एकीकडून सुख दुःख स्वीकारणारा तू आहेस. जर सगळीकडे तोच भरून राहिलाय असा खरा भाव असता तर तू आनंदात असतास, तू त्या आनंदाचा प्रत्यय घेतला असता. दोन वचन एकमेकांना तू जोडलेली आहेस आणि प्रश्न विचारतो आहेस असं घडतं. म्हणून सगळीकडे तोच असावा, व आपण देहाची गुणांची वस्त्र चढवलेले आहोत तोच असावा म्हणजे परमात्मा असावा, आणि आपण म्हणजे कोण? हीच आपली गडबड आहे. समर्थ म्हणतात एक मुख्य परमेश्वर, परमेश्वर किंवा परमात्मा हा एक मुख्य, दुसरी प्रकृती, जगद आकार, दोन वस्तू इथं आहेत हे मान्य आहे. एक मुख्य परमेश्वर किंवा परमात्मा आणि दुसरी प्रकृती, जगद आकार, तिसरा मी कोण चोरू आणिला मध्ये असं ते विचारतात. हा मी कोण आता म्हणतोय, एक परमात्मा सगळीकडे आहे असं तर म्हणतो, आणि देहाची गुणाची लेणी त्यांनीच वागवलेली आहेत असं न म्हणता मी वागवलेली आहेत असं म्हणतो, हा जो मी नावाचा चोर आपण मध्ये आणतो जीव रूपाने, आपण आपल्या स्वतःला वेगळे समजतो। म्हणून परमार्थाचे जे मुख्य प्रश्न आहेत त्याच्यामध्ये परमात्मा कोण आहे, ईश्वर कोण आहे, हे जगत काय आहे आणि मी कोण आहे, हे मुख्य प्रश्न आहेत। कोणाही सत्पुरुषांकडे गेल्यानंतर शिष्यांनी हे प्रश्न विचारावेत की तो परमात्मा काय आहे, कोणत्या गुणांनी युक्त आहे, त्याची लक्षणं काय, ईश्वर काय आहे। म्हणजे हा विटेवर उभा राहिलेला सावळा सुंदर तो कोण आहे, राम कृष्ण इत्यादी ते कोण आहेत, परमात्मा आणि ते एक आहेत की काय, हे जगत काय आहे, ते परमात्म्यापासून वेगळं आहे, ईश्वरापासून वेगळं आहे, ईश्वरांनी बनवलेलं आहे का परमात्म्यांनी बनवलेलं आहे, आणि हे सगळं समजणारा मी कोण आहे, या चार खेरीज कुठलेच अधिक प्रश्न नाहीत। म्हणून साधकांनी आपण म्हणजे शुद्ध जाणीव स्वरूप अशा पण जीवभावाला आलेल्या आपण देहाची गुणांची लेणी वस्त्र चढवलेली आहेत आणि त्याला आपण मी असं म्हटलेलो। अजून एक घोटाळा असा आहे की या वस्त्रांना मी असं म्हणतो। इथं भाषा आहे की आपण देहाची आणि गुणांची वस्त्र चढवलेली आहेत, पण जसं मी माझं उपरणं ठीकठाक करतो की नाही, वस्त्र आहे। परवा पालखीच्या वेळेला कोणीतरी माझ्या खांद्यावर उपरणं दिलं, हे छान दिसतंय तुम्हाला, बरं म्हटलं, घातलं, मग नाचत असताना वगैरे ते असं तिथून सरकून खांद्यावर यायचं, मग ते परत इथं घ्यायला लागायचं। माझं जे वस्त्र आहे सरकणारं ते मी, पण हीच गोष्ट भांग पाडताना मी नाही ना करत। मी आरशात पाहतो आणि भांग पाडतो तेव्हा माझा जरा भांग पाडून घेतो असं, म्हणजे जे खरं म्हणजे वस्त्र म्हणून एरवी उल्लेख करतो त्याला मी असं म्हणतो ना, त्या वस्त्राला किंवा साधनाला मी म्हणतोय हा प्रश्न आहे। म्हणून साधनेने हा सगळा गुंता हळूहळू सुटतो। सद्गुरूंची कृपा, सद्गुरु वचनाचा आधार घेऊन या गुंत्यातून साधकाला सुटायचं असतं आणि या गुंत्यातून साधक सुटतो। माझा प्रश्न नामासंदर्भात आहे। मी यावेळेस माऊलींच्या पालखीसोबत आळंदी ते पुणे असा आलो। आपल्या इथे येणाऱ्या एका तरुण मुलाने विचारलेला प्रश्न आहे, आणि मला असं वाटतं की कुठंही केंद्रांनी किंवा केंद्रात येणाऱ्या दादा मंडळींनी किंवा स्वामींनी कुठेही योजना न बनवता तरुण मुलांनी स्वयंस्फूर्तीनी सगळं त्यांनीच केलं। एक बस बुक केली, ते भोसरी फाट्यापाशी आळंदीच्या जास्तीत जास्त जवळ गेले, तिथं साई मंदिराच्या जवळ जाऊन उभे राहिले, तिथं त्यांनी भजनं म्हटली, नामस्मरण केलं आणि आळंदी ते पुणे असे चालत आले। माझ्या दृष्टीने ही घटना तेव्हाचे मंडळाचे सेक्रेटरी वगैरे यांनी मंडळाचा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नसताना स्वयंस्फूर्तीनी तेव्हा असलेली तरुण मुलं आम्ही जे करायचो आणि ज्या तऱ्हेने आम्ही गोष्टी करायला सुरुवात केली आणि स्वामीजींना भरोसा आला तसा माझ्या मनामध्ये एक आशेचा किरण मात्र नक्की चमकला. कोणीतरी नियोजन करते आणि सगळे त्याप्रमाणे चाललेत याच्या ऐवजी काही इनोव्हेशन दाखवलं जात आहे हे मला खूप भावलं. एका पालखीच्या सोहळ्यामध्ये जायचं तर नावं घेण्यापासून निरोप देण्यापासून तू येतोस का विचारण्यापासून येतो असं म्हटल्यानंतर त्याची काय कॉन्ट्रीब्युशन ठरवण्यापासून सगळी योजना पक्की आखण्यापासून बस बुकिंग वगैरे खाणं पिणं या सगळ्या गोष्टी तिथं जाणं आयत्या वेळेला निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आपल्या पद्धतीने बुद्धीने तोंड देणं ज्या अडचणी येतील त्या आपल्या आपण निवारण करणं त्याच्यामध्ये रक देखील आहे 25 किलोमीटर चालण्याची अशी दाखवणं ही माझ्या दृष्टीने फार वर्षानंतर स्वतंत्र घडलेली घटना आहे. मला हे फार आवडलं. सांग कामे सगळेच असतात आणि डिक्लेअर झाल्यावर करणारे सगळेच असतात. सगळे याचा अर्थ तरुण मंडळीच हे करू शकतात, बाकी मंडळी हे करू शकत नाहीत, त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. पण या मंडळींनी ही हिंमत दाखवली हे मला फार आवडलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाने मनाचा संपूर्ण ठावच घेतला. आता तिथं त्यांनी काय केलं असेल हे कारण येता येता गप्पाही मारत येऊ शकले असते पण तसं काही केलं नाही त्यांनी. मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा ज्ञानोबा माऊली तुकाराम हे नाम अनाहूतपणाने सहज माझ्यामध्ये सुरू झाले आहे असे जाणवले आणि मी माझाच विस्मयचकित झालो. एरवी सकाळी उठल्यावर जाणीवपूर्वक नामाचे स्मरण ठेवत असतो, नाम घेत असतो पण या खेपेस आपोआप कसे घडले अजूनही विचार केल्यास मला हे उमजत नाही. असे पुन्हा शक्य आहे का? असं पुन्हा देखील शक्य आहे. असं एखादी गोष्ट जशी खोल जाते तशी खोल जर गेली कित्येक लोकांना मानसशास्त्रज्ञांकडे जाणाऱ्या कित्येक लोक खाजगी मध्ये त्यांना सांगतात की सकाळी उठल्याबरोबर कामाची आठवण येते. उठल्यावर सकाळी जे खोल दडून राहिलेलं असतं ते उठल्याबरोबर आठवत. जर नाम खोल आत पर्यंत गेलं तर नाम आठवत. आता अलीकडे जे ध्यानाच्या वेळेला मी साधना करून घेतो आहे जवळपास 1.5 महिना कदाचित झाला असेल 7-8 तरी साधना आपण सोहम जप सोहम भाव सोहम चिंतन सोहम भजन अशा विविध साधना त्यांची तोंड ओळख आपण करून घेतली. त्याच्यानंतर झोपताना रोज झोपताना याच्यापैकी काहीतरी एक करायचं असं करत झोपेचा सराव ठेवला तर सकाळी उठताना देखील त्याच भावामध्ये जाग येते. माझा हा कित्येक काळाचा अनुभव आहे. मी तुम्हाला ध्यानाच्या वेळेला वेळेचं सांगितलं पण प्रश्न आला म्हणून सांगतो की हे जर झोपेच्या वेळेला केलं तुमच्या पावलांच्या ठिकाणी चालू आहे, घोट्यापासून गुडघ्यापर्यंत चालू आहे, ओम सोहम सहा आणि थोडं सुसंगत असं त्याचा अर्थ, असं जर करत करत झोपलात मस्तकापर्यंत आल्यानंतर शांत तसेच झोपलात, सकाळी उठल्यावर ते आठवल्याखेरीज राहणार नाही. महाराज म्हणत असत गोंदवलेकर महाराज की झोप लागेपर्यंत जो नाम घेतो त्याला जाग झाल्यानंतर नाम चालू झाल्याचा अनुभव येतो. अशा वेळेला त्याची झोप देखील नामकारणी लागली असं समजायला हरकत नाही असं महाराज म्हणायचे. झोपेमध्ये नाम नको, झोप गाढ असायला हवी. गाढ झोपेचाच शरीराला मेंदूला फायदा आहे, पण झोपेपर्यंत आपण जे करतो ते उठल्यानंतर जर आलं तर केवढी मोठी गोष्ट आहे. याच न्यायाने तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. सदा तद्भाव भाविता हा या न्यायाने जो साधना करतो, आजची झोप आणि उद्याची जागृती ही आजचा मृत्यू आणि उद्याचा जन्म अशीच घटना आहे. म्हणून तर काही मंडळी परमार्थाकडे आकर्षित होतात. याचं कारण त्यांनी ते मागच्या जन्मात केलेलं असतं. निद्रा आणि महानिद्रा, मृत्यूला महानिद्राच म्हणतात, याच्यामध्येही फारसा फरक नाही. निद्रेमध्ये आपल्या सगळ्या वृत्ती आत अज्ञातात लीन होऊन जातात, आपण आपल्या स्वतःलाही विसरतो. घन सुषुप्त अज्ञान असं निद्रेचं लक्षण आहे. मृत्यू देखील तेच आहे. सकाळी उठल्यावर जन्म झाला समजावं आणि तो नवीन जन्म आहे तेव्हा भाव ठेवावा, आपण तेच आहोत अशी भावना करावी किंवा नामस्मरण करावं, गुरुवाक्याचं स्मरण करावं, सगळा दिवस एखाद्या साधू सारखा व्यतीत करावा. रात्री झोपताना त्या भावामध्ये झोपावं. परिपूर्णता ही 24 वर्षांनी अथवा 36 वर्षांनी येईल अशा कल्पनेमध्ये न राहता आपल्या कुवतीप्रमाणे आजचं जीवन, माझी कुवत जेवढी होती तेवढी, माझी कुवत आणि स्वरूपानंदांची कुवत याच्यात फरक असेल, पण माझ्या कुवतीप्रमाणे जे जास्तीत जास्त ऑप्टिमम ज्याला म्हणू असं समाधान मी मिळवायला हवं होतं ते मी मिळवलं आणि मी निद्रेच्या स्वाधीन होतोय. काल्पनिक मोक्षाच्या मागे नको लागायला की अशी स्थिती झाली पाहिजे अथवा तशी स्थिती झाली पाहिजे. रोज समाधानात शांतीमध्ये आपण देह ठेवतो आहोत अर्थात झोपतो आहोत, एवढं पुरे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मरणा आईलीच कडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी. अशा रीतीने मरण यायच्या आधीच रोज रोज माझ्याशी मिळून जो जातो तो मरणानंतर आणि कुठे जाणार, असा प्रयत्न करावा. हे आपोआप कसं घडलं, तर हे आपोआप घडलेलं नसून सगळ्या चित्तवृत्ती ज्या भावानी प्रेरित झालेल्या होत्या त्यांना विश्रांतीची गरज असते. झोप किंवा निद्रा ही जी गोष्ट आहे ती आपले सगळे रिफ्लेक्सेस आहेत, त्यांना जर जरा आराम दिला, सतत वापरल्यामुळे दमतात जसे स्नायू दमतात, त्यांना विश्रांतीची गरज आहे. तसं मन थकतं त्याला विश्रांतीची गरज आहे, मेंदू थकतो त्याला विश्रांतीची गरज आहे. झोप हे वरदान आहे. तुम्ही या सर्वांना विश्रांती दिली की मग ते दुसऱ्या दिवशी परत विश्रांती घेतल्यामुळे चांगले कार्यरत होतात. तेव्हा जेव्हा कार्यरत होतात तेव्हा मागचं सूत्रच ते पकडतात आणि पुढचं जीवन जगतात. अजून एक चांगली गोष्ट झाली म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा नामांनी नामासहित ही मुलं आली. नाहीतर साधारणपणाने तरुण मुलं आणि सुशिक्षित मुलं एकत्र आली की विश्लेषण करायला लागतात की ही एवढी मोठी संख्या आहे, चालतायत ते काय, मिळवतायत त्यांना काय समाधान आहे, ही पालखी अजून किती वर्ष चालणार आहे, ही वाढेल का कमी होईल, आणि निष्कर्षावर येण्याची शक्यता असते की सगळी बंडलबाजी आहे. जे चालणारे आहेत ते व्यायाम म्हणून काही चालतायत, काही कुळधर्म म्हणून चालतायत, कोणाला कळतच नाही आपण काय करतोय, याकरता चालायचं नाहीये. आपण आपलं सुख मिळवण्यासाठी चालायचंय हे या मुलांनी चालून मिळवलं. या अशा गोष्टीत पडणं आपलं काम नाही आणि आपल्याला काय माहितीये कोणाला किती सुख मिळतं आणि कोणाला किती सुख मिळत नाही. दुसऱ्याचं विश्लेषण करणारे आपण कोणी नाही. अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टी टाळून चालल्यामुळं हा लाभ झाला असं मला वाटतं. याचा तर जीवनभर अनुभव घ्यावा असं मी म्हणे. सर्व जीवनभर याचा अनुभव आपण घेत राहावं. जीवन सुखाचं आणि शांतीचं रोजच असावं. अगदी अडचणीच्या दुःखाच्या अशा प्रसंगात देखील त्याच्यापासून जरा बाजूला होऊन झोपायच्या वेळेत तरी आपण शांती मिळवतच झोपावं. जे काही असेल ते देहाचं, मनाचं, बुद्धीचं, आता देह मन बुद्धीच्या आपण पलीकडे चाललोय असं भावावं. भोगलं देहानी त्याचं दुःख, मनानी दुःख भोगलं घडलेल्या घटनेचं, कारण काही काही दिवस दुःखाची जाणीव करून देणारे येतात देखील, काही सुखाची जाणीव करून देणारे येतात. संपला आता झोपेच्या वेळेत तरी अलिप्त होऊ, नाहीतर झोपेतून 2:30 वाजता लोकांना काही काही जाग येते. एखादा प्रश्न इतका म्हणजे कौटुंबिक असेल, आर्थिक असेल, तर झोप पूर्ण होऊन उठण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये गाढ झोपेचा काळ संपल्याबरोबर सताड जागे होतात. ही अत्यंत त्रासदायक स्थिती. झोप ग्रॅज्युअली त्या स्थितीतून बाहेर येऊन मग आपण जागे होतो. थोडी नंतर स्वप्न पडतात, हे जागे होतोय असं समजतं आणि जागा होतो. ही जी नैसर्गिक झोप आहे त्याच्या मध्ये असणारा गाढ झोपेचा पॅच संपल्याबरोबर जागे होतात झटक्यानी, चिंतेनी, काळजीनी. म्हणून आपल्या ज्या काळज्या आहेत तर त्या येची क्षणी मरोनी जासी तरी भगवंतासी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी म्हणोनिया असं समर्थ सावध करतात. असं अजिबात होऊ नये. त्या दिवशी जे झालं ते झालं, संपलं, आता झोपेच्या वेळेला परमेश्वराच्या जवळ अशी भावना धरून झोपावं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर परत ताजतवानं परमेश्वराच्या संगतीतच उठल्याचं असं समाधान आपल्याला झाल्याखेरीच राहणार नाही. हरि ओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम काही निवेदन आहे। 21, 22, 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या